खोया हुआ दुपट्टा।
Der verlorene Schal.
लीसा अपना खोया हुआ दुपट्टा ढूंढती है, जबकि वो विभिन्न फैशन शैलियों और कपड़ों के बारे में सीखती है जो उसे रास्ते में मिलते हैं।
Lisa sucht ihren verlorenen Schal, während sie durch verschiedene Modestile und Kleidungsstücke lernt, die sie auf dem Weg entdeckt.
Lisa एक सुंदर सुबह उठती है।
Lisa wacht an einem schönen Morgen auf.
वो शहर घूमने की तैयारी करती है।
Sie bereitet sich darauf vor, die Stadt zu erkunden.
Lisa देखती है कि उसका दुपट्टा गायब है।
Lisa bemerkt, dass ihr Schal fehlt.
वो याद करने की कोशिश करती है, उसने उसे कहाँ देखा था।
Sie versucht sich zu erinnern, wo sie ihn zuletzt gesehen hat.
Lisa को याद आता है कि उसने दुपट्टा बुटीक में देखा था।
Lisa erinnert sich, dass sie ihn bei der Boutique gesehen hat.
वो वहां लौटने का निर्णय करती है।
Sie beschließt, dorthin zurückzugehen.
Lisa बुटीक की सड़क लेती है।
Lisa nimmt die Straße zur Boutique.
रास्ते में वो कई सुंदर कपड़े देखती है।
Unterwegs sieht sie viele schöne Kleider.
Lisa बुटीक में प्रवेश करती है।
Lisa betritt die Boutique.
वो अपने दुपट्टे के बारे में पूछती है।
Sie fragt nach ihrem Schal.
विक्रेता मुस्कुराता है और एक कुर्सी की ओर इशारा करता है।
Der Verkäufer lächelt und zeigt auf einen Stuhl.
वहाँ लीसा का दुपट्टा है।
Da liegt Lisas Schal.
शीर्षक, संपूर्ण भोजन।
Titel, das perfekte Menü.
विवरण, अन्ना और मार्कस अपने पसंदीदा रेस्तरां में जाते हैं और तय करना है कि वे कौन से व्यंजन और पेय पदार्थ ऑर्डर करेंगे, जबकि वे वेटर के साथ एक सरल बातचीत करते हैं।
Beschreibung: Anna und Markus gehen in ihr Lieblingsrestaurant und müssen entscheiden, welche Gerichte und Getränke sie bestellen, während sie ein einfaches Gespräch mit dem Kellner führen.
Anna und Markus Restaurant mein Pravesh karte hain.
Anna und Markus betreten das Restaurant.
Waiter unka swagat karta hai.
Der Kellner begrüßt sie.
Anna kehti hai, mujhe bhook lagi hai.
Anna sagt, ich habe Hunger.
Markus jawab deta hai, main bhi.
Markus antwortet, ich auch.
Waiter poochta hai, kya aapne menu dekha hai?
Der Kellner fragt, haben Sie das Menü gesehen?
Anna kehti hai, haan, humne ise dekha hai.
Anna sagt, ja, wir haben es angesehen.
Markus poochta hai, kya aapke paas koi divas ka vishesh vyanjan hai?
Markus fragt, haben Sie ein Tagesgericht?
Waiter kehta hai, haan, humare paas pasta vishesh hai.
Der Kellner sagt, ja, wir haben ein Pasta-Spezial.
Anjaan rasta.
Der unbekannte Weg.
टॉम एक पर्यटक को शहर में एक छिपे कैफे का रास्ता खोजने में मदद करता है और इसे कदम दर कदम बताता है।
Tom hilft einem Tourist dabei, den Weg zu einem versteckten Café in der Stadt zu finden und beschreiben es Schritt für Schritt.
टॉम मुख्य चौराहे पर पर्यटक से मिला।
Tom traf den Tourist am Hauptplatz.
पर्यटक एक शांत जगह पर कॉफी पीना चाहता था।
Der Tourist wollte einen Kaffee an einem ruhigen Ort trinken.
टॉम ने कहा कि वो एक शानदार कैफे जानता है।
Tom sagte, er kenne ein großartiges Café.
उसने पर्यटक को संकरे गलियों से ले गया।
Er führte den Tourist durch enge Gassen.
गलियों में रंग बिरंगी दुकानों से भरी हुई थी।
Die Gassen waren voller bunter Läden.
पर्यटक ने दृश्य देखकर बहुत खुश हुआ।
Der Tourist war erfreut über die Aussicht.
अंततः वे छिपे हुए कैफे में पहुंच गए।
Schließlich erreichten sie das versteckte Café.
कैफे आरामदायक और लगभग अज्ञात था।
Das Café war gemütlich und kaum bekannt.
पर्यटक ने टॉम को उसकी मदद के लिए धन्यवाद दिया।
Der Tourist dankte Tom für seine Hilfe.
टॉम खुश महसूस कर रहा था कि वो मदद कर सका।
Tom fühlte sich glücklich, helfen zu können.
उसने दिन का बाकी समय एक मुस्कान के साथ बिताया।
Er genoss den restlichen Tag mit einem Lächeln.
Emil और जंगली सफारी।
Emil und die wilde Safari.
Emil एक रोमांचक सफारी का अनुभव करता है, जहां वो कई जानवरों को खोजता है और देशी और विदेशी जानवरों के बारे में बहुत कुछ सीखता है।
Emil erlebt eine aufregende Safari, bei der viele Tiere entdeckt und viel über heimische und exotische Tiere lernt.
एक दिन वो अपने माता-पिता के साथ अफ्रीकी सवाना में आया।
Eines Tages kam er mit seinen Eltern in die afrikanische Savanne.
उसने बड़े हाथी, भव्य शेर और तेज चीते देखे।
Er sah große Elefanten, majestätische Löwen und schnittige Geparden.
Prakritik drishya adbhut tha.
Die Landschaft war atemberaubend.
Dusre din Emil ne ek guide ke saath vistrit ghas ka maidan khoja.
Am zweiten Tag erkundete Emil mit einem Führer das weite Grasland.
Suraj aasman se tezi se chamak raha tha.
Die Sonne brannte heiß vom Himmel.
एमिल ने सीखा कि सज्जन गजलें अविश्वसनीय गति से दौड़ सकती हैं।
Emil lernte, dass edle Gazellen mit unglaublicher Geschwindigkeit laufen können.
Sham ko usne jungle ki dhwaniyan suni.
Am Abend hörte er die Klänge der Wildnis.
Ye jhinjhit aur dur ke sheron ki awazon ka mishran tha.
Es war eine harmonische Mischung von Grillen und entfernten Löwenrufen.
Raatein thandi aur saaf thi.
Die Nächte waren kühl und klar.
Agle din Emil ne dekha ki jungli kutte jhund mein shikar kar rahe the.
Am nächsten Tag sah Emil wilde Hunde im Rudel jagen.
Usse yeh aakarshak laga ki janwar kaise milkar kaam karte hain.
Er fand es faszinierend, wie die Tiere zusammenarbeiteten.
Kuch dino ke baad Emil ghar laut aaya, naye anubhavon se bharpoor.
Nach ein paar Tagen kehrte Emil nach Hause zurück, voller neuer Erlebnisse.
Lena ki swasthya yatra.
Lenas Gesundheitsreise.
Lena manav sharir ki khoj karti hain aur vibhinn swasthya pehluon ko seekhti hain. जब वो व्यक्तिगत स्वास्थ्य योजना का पालन करती हैं।
Lena erforscht den menschlichen Körper und lernt über verschiedene Aspekte der Gesundheit, nachdem sie einem persönlichen Gesundheitsplan folgt.
Fitness का मैराथन।
Marathon der Fitness.
Alex एक मैराथन के लिए तैयारी कर रहा है और विभिन्न खेलों और फिटनेस प्रथाओं के बारे में अपने अनुभव और विचार साझा करता है, जबकि वो प्रशिक्षण लेता है।
Alex bereitet sich auf einen Marathon vor und teilt seine Erfahrungen und Gedanken über verschiedene Sportarten und Fitnesspraktiken, während er trainiert.
Har subah Alex apne din ki shuruaat yog se karta hai, taki wo apne man ko shant kar sake.
Jeden Morgen beginnt Alex seinen Tag mit Yoga, um seinen Geist zu entspannen.
Yog use sharirik aur mansik taakat dono ko paane mein madad karta hai.
Yoga hilft ihm, sowohl körperliche als auch geistige Stärke zu gewinnen.
योग के बाद एलेक्स अक्सर दौड़ने जाता है ताकि वो अपनी सहन शक्ति को बढ़ा सके।
Nach dem Yoga geht Alex oft joggen, seine Ausdauer zu verbessern.
ताजी हवा में दौड़ना उसके आत्मा को जीवंत बना देता है और उसे ऊर्जा प्रदान करता है।
Joggen an der frischen Luft belebt seine Seele und verleiht ihm Energie.
काम के बाद एलेक्स जिम जाता है ताकि वो मांसपेशियों का निर्माण कर सके।
Nach der Arbeit geht Alex ins Fitnessstudio, Muskeln aufzubauen.
जिम में वो वेटलिफ्टिंग और शरीर के वजन के अभ्यास पर ध्यान केंद्रित करता है।
Im Fitnessstudio konzentriert sich auf Gewichtheben und Körpergewichtsübungen.
इससे वो अपनी ताकत बढ़ाता है और अपने मांसपेशियों को आकार देता है।
Hierdurch erhöht seine Kraft und definiert seine Muskeln.
सप्ताहांत में एलेक्स अक्सर तैराकी करता है, इससे वो एक साथ आराम और सहन शक्ति को प्रोत्साहित करता है।
Am Wochenende schwimmt Alex oft, gleichzeitig Entspannung und Ausdauer zu fördern.
काम और प्रशिक्षण के बीच ये संतुलन एलेक्स को फिट और प्रेरित रखता है।
Diese Balance zwischen Arbeit und Training hält Alex fit und motiviert.
वो हमेशा खुद को चुनौती देने के नए तरीके ढूंढता है।
Er findet immer neue Wege, sich selbst herauszufordern.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.